محترم مولانا صادق اکرمی ندوی صاحب کا درس حدیث اسلامی افکار میں پیش خدمت ہے.
بسم اللہ الرحمن الرحیم. الحمد للہ رب العالمین، والصلاة والسلام على سید المرسلین سیدنا محمد وآلہ وأصحابہ وأزواجہ وآل بیتہ وذریاتہ اجمعین، اما بعد، استغفر الله استغفر الله استغفر الله ربي من كل ذنب واتوب اليه واساله التوبه والمغفره. اللهم صل على سيدنا محمد وعلى ال سيدنا محمد. كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد. كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد. كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. ایمان والا تو مقام، پھر درجہ، پھر احترام اللہ نے اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم کی نگاہ کر، یہ جان افڑے بیان کروں گے لوگ کہ میدان عرفات بھی تر اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم میدان عرفات بھی در اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم سوال کرتا، وہ دیس کون دو، وہ ماس کون دو، وہ شہر کون دو، کون دو بلا اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم کرتے کلتے ہو سوال کر تو مقصد کا، مقصد سوال کا باب اسلام جو کنڈی جب نے سمجھے تھے کہ جی اہمیت دلاتے تھے، سمجھے اہمیت صحابہ کا جواب دے لیں اللہ و رسول و عالم کلتا تھا ہم، لیکن علم اللہ نے اللہ کے حوالے نویز اپنے کہیں رہے ہمیں جگہ الخلا جاؤں سکتا تھے، انہوں عرفات انہوں غلط حرام نہ ہوئیں سے مات نہیں، اللہ دوسرے اللہ کے نبی دوسرے کہیں ساؤں سکتا تھا، اللہ و رسول اعلم اللہ نے اللہ کے رسول کو زیادہ کر دیا، وہ ادب صحابہ کرام تو ادب جو کون دے قابل تقلید ادب آن کا سوچ چیز ملی تھی، ہاں خلط رہو با ادب با نصیب بے ادب ادب سگلی زندگی ادب دیکھو مانو ادب کو چلو دین کو شاعر اسلامیہ کو دیکھو اللہ تعالیٰ کا توفیق نیت کام چکی ہوں آسان فخر ارے جتنی بے ادبی رہتی لے ہم کے بھی در دیکھو دین کو دوری رہتے اس چیز بعض خاص خاص فکر دکان دیتے بعض تفا جی دیکھتے بے ادبی ایسے مخصوص تفا مت ایک در پٹے تو مت ایک در، لیکن صحابہ کرام تو ادب نہیں، ائمہ کرام تو ادب نہیں، ادب ناتلا میں جو کون تھے بے ادب ظاہری حوالے کتنے کا تر لیتے ذرا ہمیں ہم چیز چڑھواں تعلیم نہ کا ادب کی زمانہ ہم تو پڑے ہو تو عام طرح پر ادب تو ماحول ہوتا لکلے وڈا تو ادب کرتے ہوتے ایزان سزانا تو ادب کرتے ہوتے طلبا اساتذہ تو ادب کرتے ہوتے دور ہو تو وہ دور گلو نالا پڑھتے زمانہ طالب علم کس کو کہتے کون سا کرتے جاؤ پورے دینی مدارس ہوتے نا جامع کے ہوتے پورے ایم اے ہوتے سن بس تھوڑے جامع ہوتے لیکن دین ہوتے نا علماء ہوتے نا علماء خلفے بولتے رہتے علماء کرتے ہیں تین سو ادب ہو تو आणि घरचे जिकून ते सुदान होते आपली चणाची तरबियत करते होते. तरबियत असल चीज तालीम को, तालीम को ज्यादा अहम तरबियत. थोड़े तालीम कम होती तरबियत ज्यादा होती, खैर गालिब होती. आपसात दिल मिलन होते, खानदान जुड़न होते, तो सुदान म्हणजे चलता थे का फुल फुल माहौल का चुका. आणि जो का सबो अदब अदबाची होते. तालीम बदाहे तालीम कम होती, हिंदी में तालीम को कम होती, दीनी तालीम आम होती, होती असलात तो भली होती, डोले उलमा होते. अल्लाह तला त्यांनी मफरत करो, त्यांनी दर्जा बुलंद करो, त्यांचं मकाम लोकं त्याचे आपल्या टाहता ओढलो असे. लेकिन अदब होतो आम स्कूल देखून इस्कुलाचा जमाना, तालीमचा जमाना. लेकिन आम मास्टर उलमा कोण आहे? लेकिन तालब इलम जो स्टूडेंट आपले उस्ताद बड़े चिमहते वाले थे. देखो और टेको होतो ना तो सेंकला तालब इलम सेंकला बाटे उसका चिमहते वाले दुर्लंग खाडवलो सेंकलाचे. एका अदब हो त्याचा अदब असेल पुढे सवालच त्याला नाही. तो कोण शिकवलं त्यांना? जाहीर का उस्ताद शिकवला घरची तालीम, घरचे सुदानाची तालीम ही अहम. आता सांगतो आपलं सराव अलग चीज जो वो आम माहोल होता अदब. ही अदब जो कोणती चीजे भली वडली ती अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कोणती तरबियत केले सहाबाची, सहाबा जो कोण त्याचे हिहाई बादब अल्लाह तो मकाम सुख. आणि त्याचे मग जे कोणते जमाना आयलो अल्लाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमान्याचे जितके करीब जमाना होतो तितके अदब गालिब होतो. आणि ते दूरीची तदा राहते गेली तितके अदब इतर कमी येते गेली. आज बोला तुम्ही उस्तादात अदब असे, मामा बापा बापाचं अदब असे, मामा ते लडकाचा मामा तो कोणते टेडलो अजमत आपलं ठावा पण लगेन अदब. लेकिन बापा तो अदब करते होते. बापा घरी काम जे होत नाही सामने उभे करणे भेटते नव्हते कोणतो बापा वाटे त्यांनी बापा साहेब उभे करत होते. काम बापा उभे वाटे चढून बेसून होते बापा उभे तर काय तर मोबाईल म्हणून घेतला ते बापा येता राहता उठू काल करतो काय असे एहसास असे बेहसी आम झाली. अल्लाह आमका माफ करू. तासब आम्ही दिने रुजू करू का आपल्या त्याची फुल्ली असली आहेत त्याच्या कुठे कशी करू का मी किशी जातले बेसल्याकडे जाण आहे. लमा मशाईख बुजुर्गाने दीन दिनी माहोल इख्तियार केला मग ही चीज पैदा बेसल्याकडे काय जाण. तसंच हजरत साहब इकराम जो कोण त्याचे स्वतःमध्ये जवाब का दिले अल्लाह रसूलहु आलम. आणि अल्लाह रसूलहु आलम म्हणून झाला मग अल्लाचे नबी स्वतःम हर सवाला का जवाब दिले कधी ओ मा सवाल कधी पिऊ ओ का बलदुल हराम नाही हो ओ शहरे दिलेजा अल्लाह तला मोहतरम महिना मास नाही होय ओ दीस जो अरफाचो दीस नाही होय एम एकच आपण बेसुदात दिला होते. मुसलमानाची अजमत साहेब इमान अल्लाह तालाकडे का मकाम धरवता त्याचे अल्लाह तालाकडे इमान वालो जो काबा पासून ज्यादा नदीचे बोलायचे हराम पण ज्यादा शहरे हराम पण ज्यादा काबिल हुरमत तेजी माल तेजी इज्जत तेजी अबरू तेजे जू तुम्ही अल्लाह तब एटो काबिल एहतराम असो ही ओल्ली चीज अरे ही चीज आमच्या दिलात भेटले आमचं मुसलमान भाव होतो. ही बुनियाद पर आम्ही त्याची इज्जत आणि तक्रीम करू दे माते ते एक मुस्तकल लोकं त्याचे एक उसूल असे इकराम आहे मुस्लिम माते गेला शिकून होता बघा का ते असेल पण एकच आपल्या भावाची इज्जत आणि एहतराम आमच्या दिलात पैदा होता. कमी खामी कोणाक जाणार झाली हर माणसाचं कमी आहे कमजोरी आहे कमजोरी नातलं माणूस राहू शकेल तुमची कमजोरीचे एहसास आम्ही आमच्याकडं पैदा केलं आहे आणि त्याचा दूरपूरची स्थितीत केलं तरी अल्लाह ताआलाचा माणूस कामयाब झाला. हे कसं आम्ही सांगतात अल मोमिनू मिरआत अल मोमिन हदीस समजू, एक मोमिन दुसरे मोमिन का आईना आहे. आईना हरसो का करता आम्ही हरसो असे हरसो पल्लान झुकून द्यायचे हरसो आमकां सांगता आमच्या चोळाची का हे का करू का खामी असे का लागला थोडा सांगे ना रोजी घालता का हरसो लागता का आमची सांगू आम्ही पल्ला आमकां पाटील मानता केलं ह्या तारी मानता केलं त्यांना काय केलं आमकां आता सांगता तो हां फुलां एक मोमीन दुसरे मोमिनाचो हरसो पल्लाम झुकून द्यायचे त्याचे तोड आमकां आमचे तोड त्याला दाखवू का लागता मतलब काय आलो आम्ही जे कोणते असे हरतो जे कोणतं तेरका हरतो आमचा जे काही पैगाम देता मेसेज देता की तुम्ही आपली इस्लाह करा तुमच्या त्याची कामी कमी अशी ती खामी अशी ती दूर करा. आम्ही को आमचे मुसलमान भाऊसी त्या काही कमजोरी दाखली तरी जे कोणते ढंडोरा करूचे ना हां बँड बजावचे ना ऐलान करूचे ना पेपरात घालचे ना वॉट्सअपात घालचे ना काय करूचे त्याच्याकडे जातीत राहत असून त्याला मतवजे करूचे इसला असं तरी पाहू मतलब का त्याची इज्जते नफ्स बाकी धरून हर मानसं आपली इज्जते नफ्स प्यारी असेल इज्जते नफ्स ही बोलली बोलीची आम्ही आमच्या जायजा घेतला घेतो एक काम की मी कट्टे कमजोर होते आम्ही डायरेक्ट इंजामात लावचे तो मोतो लावचे तहकीक नातून दुखवून त्याचे गलत चिजो दुसऱ्या बारा उडवचे हे मुसलमानची बेआबरूही जाणं बेइज्जती जाणं त्याची इज्जतेवर हमला जाणं हे खेळ आले आम्ही आमचे मुसलमानची इज्जत असाही खेळ केला जाणार ही सगळं जगून द्यायचे आम्ही आमच्या खेळा जवळपास सांगतात एक मोमिन दुसरे मोमिन का आईना आहे जिस तरह अगर कोई शख्स अपना चेहरा आईने में देख ले तो चेहरे में कोई आए या दाग धब्बा होता है वो नजर आ जाता है इंसान की इस्लाह कर लेता है. उसी तरह एक मोमिन दूसरे मोमिन के सामने आने के बाद उसको बता देता है कि तुम्हारे अंदर फलां बात है इसको दुरुस्त कर लो. हदीस का मज़मून है आईने से तस्वीर देने की वजह सांतक एक हदीस आपने भी पढ़ी है और बाकरात ने भी उसको पढ़ा सुना होगा. लेकिन जिस शख्स को अल्लाह ताला इल्म हकीकी अता फरमाते हैं उनकी निगाह बहुत दूर तक पहुंचती है. इल्म हकीकी खाली किताबी इल्म न एक रहता किताबी इल्म एक रहता इल्म लदुनी अल्लाह ताला तरफी इल्म है. हकीम उलमद हजरत मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह हदीस की तशरीह करते हुए फरमाते हैं कि इस हदीस में हुजूर अब्दुल सलाम ने मोमिन को आईने से तशबीह दी है. हाँ लोग इतना तो जानते हैं कि आईने के साथ ये तस्वीर इस वजह से दी है कि जिस तरह आईना चेहरे और जिस्म के अयूब बता देता है उसी तरह मोमिन भी दूसरे मोमिन के अयूब बता देता है. लेकिन आईने के साथ तस्वीर देने में एक और वजह भी है. तो एक आईने का ये काम है तो आईना आयब और बुराई सिर्फ उसको बताता है जिसके अंदर वो आयब होता है. समझो समझना तो पहले नहीं मानता था सामता अब जो उसके सामने खड़ा है तो खड़ा होता है लेकिन दूसरा जो दूर खड़ा है उसको नहीं बताता कि देखो इसके अंदर ही आए गए आसर कौन तो हसो सांगला था हसो लाते खामोश पैगाम उसको नहीं बताता कि देखो इसके अंदर आए भाई. इसी तरह मोमिन का काम यह है कि जिसके अंदर कमजोरी या नफ्स या आयब है उसको तो मोहब्बत और प्यार से बता दे कि तुम्हारे अंदर यह नफ्स और कमजोरी है. लेकिन दूसरे को बताना और गाता बताता और गाता न फिरे समो को सांते रहो चलो भावशीलता से ते दूसरे भावशील होना चाहिए मुझे दोस्ता पैसे तेजे दोस्ता खाऊ ना चाहिए मुझे दोस्ता खाऊ ना चाहिए फुला के अंदर फुला आइब है फुला नफ्स है. लिहाजा दूसरों को जलील करना रुसवा करना उसकी बुराइयां बयान करना मोमिन का काम नहीं है. लैसल मोमिन बिताआन मोमिन ताना देने वाला नहीं होता है. गलती बताए जलील न करे गलती बताए जलील न करे. लिहाजा इस हदीस एक हदीस में हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोनों बातें बयान फरमा दी. ये भी है कि मोमिन का काम ये भी है कि अगर वो दूसरे मोमिन के अंदर कोई गलती देख रहा है تو اس کو بتا دیں میں کو کام کروں گا. آج ہر طرح کی کمی ہے جی, ہمیں سامنے کون ہے کلتا ہوں گپ دیکھتا ہوں. ہم کا کلتا یعنی ہمیں محبت نہیں سمجھ چکا ہوں ہم سے کام. ایک دوسرے یہ کہ اس کو دوسروں کے سامنے ذلیل اور رسوا نہ کرے, اس کا عیب دوسروں کو نہ بتائے. اللہ تعالیٰ ہم کا سما کو عمل کو جتنا چاہتا ہوں. اللهم لك الحمد كله كما انت وصل وسلم وبارك على حبيبك سيدنا محمد كما انت وقال منا ما انت فانك اهل التقوى واهل المغفره رب ارحمهما كما ربيانا صغيرا. اللهم اغفر لنا ولوالدينا ولاقاربنا ومشايخنا واساتذتنا وطلبتنا وجيراننا ولمن له حق علينا ولمن احسن الينا ولمن أوصانا بالدعاء ولجميع المؤمنين والمؤمنات والمسلمين والمسلمات الأحياء منهم والأموات إنك سميع قريب مجيب الدعوات يا قاضي الحاجات ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم. صلى الله تعالى على خير خلقه سيدنا محمد وآله وصحبه أجمعين. آمين. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد